बर्थडे गर्ल नोरा फतेही का ट्रैक अभी आपने एंजॉय किया, और बॉलीवुड में तो आजकल बस नोरा फतेही दिखाई दे रही है हर तरफ।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। आणि तुमच्या आवडीचा नंबर कुठला आहे जो तुम्हाला तुमच्या गाडीला लावायला आवडेल असं मी विचारलं होतं ना। बरेचशी कारण असतात आणि बरेचसे आवडीचे नंबर सुद्धा असतात, त्यामागचं रिझन सुद्धा तितकं स्पेशल असतं, नाही का?
हाय,
तुला कुठला नंबर ठेवायला आवडेल तुझ्या गाडीला?
14, 7, 8
का? बरं, तसं
जशी खूप स्पेशल व्यक्ती सोबत पहिली भेट झाली होती म्हणून।
अच्छा, काय झालं होतं बरं जरा तुला सांगावं वाटलं तर?
म्हणजे मी फर्स्ट टाइम फ्रेंड झालो होतो मी आणि माझा एक खूप स्पेशल फ्रेंड।
ओके, स्पेशल फ्रेंड की बॉयफ्रेंड?
नाही, फ्रेंड, फक्त फ्रेंड।
सध्या तरी फक्त फ्रेंडच आहे?
हा, सध्या तरी फक्त फ्रेंडच आहे।
म्हणजे या व्हॅलेंटाईन्स डे ला काहीतरी होऊ शकतं नक्की? मी म्हणेल की ऑल द बेस्ट तुम्हाला, की काहीतरी। आणि जर तो सुद्धा आता ऐकत असेल तर त्यांनी सुद्धा काहीतरी याच्यातून इन्स्पिरेशन घ्यावं आणि काहीतरी व्हावं या व्हॅलेंटाईन्सला। थँक्यू सो मच, थँक्यू, बाय।
थँक्यू, बाय।
म्हणजे कितीच लाजून सांगितलं ना की या दिवशी अशी अशी गोष्ट झाली होती, त्यामुळे हा नंबर स्पेशल आहे। खरंच हे जे काही आकडे असतात ना, ते आपल्यासाठी कशा ना कशा प्रकारे स्पेशल असतात, लकी असतात, ते सगळं ठीक आहे। म्हणून तर विचारलं होतं ना की जर का तुम्हाला चान्स मिळाला तुमच्या गाडीला असा तुमचा स्पेशल नंबर लावण्याचा, तर तुम्ही कुठला नंबर लावाल? जर का तुमच्या गाडीचा नंबर 935 असेल ना, जो रेड एफएमचा नंबर आहे, तर त्याच्यासोबत एक सेल्फी काढा आणि मला पाठवा, मग तुम्हाला मिळेल एक मस्त सरप्राईज गिफ्ट। काय ते गिफ्ट ते सांगेन। फिलहाल तो आपके लिए यहां पर ट्रेंडिंग ट्रैक्स रेडी है। कौन सा है सुनने के लिए? स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।